आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हळ्यार इस्रोन काल रातीं स्पेस टॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मिशनाचें यशस्वी प्रक्षेपण केलें. महाकुंभ मेला 2025 वेळा रेल्वे 3000 स्पेशल रेल्वे गाडयो चलयतली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान विवाद से विश्वास येवजणेची मुजत 31 डिसेंबर 2024 सावन 31 जानेर 2025 मेरेन वाडयल्या. भारत नेपाळ लष्करी सराव सूर्यकिरण हाची 18वी आवृत्ती आज नेपाळान सुरू जातली. बुद्धीबळान ग्रँडमास्टर रमेश बाबू वैशाली फिडे वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशीप 2024 बायलांच्या नॉकआउट स्टेजान पात्र थारला. आता पुराय खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन काल राती स्पेस टॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मिशनाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा हांगाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रांतल्यान इस्रोचे PSLV C60 रॉकेटचे 2 अंतराळ याना बरोबर प्रक्षेपण केले. हाका लागून अंतराळान डॉकिंग करपाक मदत जातली. PSLV C60 रॉकेटान STX-01 म्हणजे चेझर आणि STX-02 म्हळ्यार टार्गेट नावाचे 2 उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेन यशस्वीपणान स्थापित केले. हे दोनूय उपगिरे अवकाशान डॉकिंगाचे उद्दिष्ट पुराय करपा खातीर फुडल्या 10 दिसांत मुखार व्हरतले. स्पेडेक्स मिशनान अंतरिक्ष डॉकिंग क्षमताये खातीर प्रगत तंत्रज्ञान दाखोवप हेत आसा, जे चंद्र मिशन आनी भारतीय अंतरिक्ष केंद्र अशा फुडल्या कार्यावळी खातीर अत्यंत म्हत्वाचे आसा. स्पेडेक्स मिशन भारताचे ऑर्बिटल डॉकिंग क्षमता मुखार व्हरपाचे नदरेन म्हत्वाचे पावल. हे यशस्वी रित्या पुराय जाल्ल्यान इस्रोचे जटील अंतरिक्ष कार्यावळी करपाची तांक वाडटली आनी फुडल्या काळांत हेर ग्रहांचेर मिशन करपाची वाट मेकळी जातली. यशस्वी प्रक्षेपणा उपरांत दोनूय उपगिऱ्यांचे पॅनल यशस्वीपणान तैनात केल्या अशें इस्रोचे अध्यक्ष S. Somnath हांणी सांगले. महाकुंभ मेला 2025 वेळार रेल्वे 3000 स्पेशल रेल्वे चलयतली. तातूंतल्यो 560 रेल्वे प्रयागराजान बांदिल्ल्या रिंग रेल्वे मार्गाचेर चलतल्यो. उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजान 13 जानेर ते 26 फेब्रुवारी मेरेन महाकुंभाचे आयोजन जातले. मेला वाठारासयत प्रयागराजाच्या 9 रेल्वे स्टेशनांचेर 560 सुवातींनी तिकेट मेळटली अशें उत्तर मध्य रेल्वेचे सरवेवस्थापक उपेंद्र चंद्र जोशी हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगलें. ह्या स्टेशनांनी प्रयागराज जंक्शन, सुबेदारगंज, नैनी, प्रयागराज शिवकी, प्रयाग जंक्शन फाफामो, प्रयागराज रामबाग, प्रयागराज संगम आनी झुन्सी हांचो आस्पाव जाता. ह्या काउंटरा वयल्यान दर दिसा सुमारे 10 लाख तिकेट विक्री खातीर मेळटली अशें तांणी म्हळें. महाकुंभ मेळ्याच्या फाटभुंयेर रेल्वेन 15 दीस आदींच रेल्वे तिकेट दिवपाची सुविधा सुरू केल्या. कर चोरी करप्यांचेर कारवाय करपा खातीर डिजी यात्रेचो डेटा वापरतले अशें सांगपी मिडिया रिपोर्ट सरकारान न्हयकारल्या. डिजी यात्रा संबंधित असे अहवाल निराधार आणि अचूक दाव्यांचेर आधारित असा असे नागरी विमान मंत्रालयान स्पष्ट केला. डिजी यात्रा प्रवाशांचो डेटा भारतीय कर अधिकाऱ्यांबरोबर शेअर करिना असे त्यांनी म्हणा. डिजी यात्रा ॲप स्वय सार्वभौम ओळख मॉडेलचे अनुसरण करता, जे वैयक्तिक माहिती खंयच्याच केंद्रीय प्रणालीचे संग्रहित करनात तर वापरकर्त्यांच्या डिव्हायसाचेरूच असता असे मंत्रालयान म्हणा. तातून पुढे सांगला की वापरप्यान डिजी यात्रा ॲप अनइन्स्टॉल केल्या डेटा पुरायपणान डिलीट जाता. त्या भायर प्रवाशांचो पोरणो डेटा प्रस्थान केल्या उपरांत 24 वरां भितर आपोआप काढून उडयतात. डिजी यात्रा फक्त घरेलू प्रवाशांचे खातीर असून ती आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेर लागू जायना. मजगतीं आयकर खात्यानूय अजून असले पावल काय पावल उखलू ना अशें स्पष्ट केला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान विवाद से विश्वास येवजणेची मुजत 31 डिसेंबर 2024 सावन फुडल्या वर्सा 31 जानेर मेरेन वाडयल्या. हाका लागून करदात्यांक येवजणेन नमूद केल्ली देय रक्कम निश्चित करपाक अतिरिक्त वेळ मेळटलो. उन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी विवाद से विश्वास येवजणेची घोषणा केल्ली, जाचो उद्दिष्ट करदात्यांक येणावळ कर खात्याकडे आशिल्ले विवाद सोडोवपाक मजत करप असा. ही येवजण करदात्यांक ठराविक टक्केवारी सयत विवादीत रक्कम भरून तांच्या थकीत कर दायित्वां पुराय करपाक उपयुक्त असा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. भारत नेपाळ लष्करी सराव सूर्यकिरण ची 18वी आवृत्ती आज नेपाळांतल्या रूपदेही हांगाच्या सालजांडीन सुरू जातली. बटालियन पाखरेचेर जावपी संयुक्त लष्करी सरावान रानझूज कठीण भौगोलीक वाठारांत आतंकवाद विरोध आनी आपत्ती वेवस्थापनांत मानवतावादी मदत हांचेर लक्ष केंद्रीत करतात. भारतीय लष्कराची इकरावी गोरखा रायफल्स आनी नेपाळी लष्कराची श्रीजंग बटालियन 2 सप्तकां चलपी प्रशिक्षणांत वांटो घेतात. संयुक्त लष्करी प्रशिक्षणाक लागून भारत आनी नेपाळ हांचे मदीं वेवसायीक सहकार, इश्टागत संबंद आनी विश्वास वाडटलो अशी अपेक्षा आसा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन 6वी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सल्लागार बसका झाली. 2025-26 वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचेर सल्लामसलतीच्या संदर्भात आयोजित केल्ल्या या बसकेन भलायकी आनी शिक्षण क्षेत्रांतले तज्ञ आनी प्रतिनिधींनी वांटो घेतलो. ह्या बसकेन अर्थीक वेव्हार मंत्रालयाचे अर्थसचीव, सचीव, सरकाराचे मुखेल अर्थीक सल्लागार आनी भलायकी आनी शालेय शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. आदी सीतारामन हांणी उद्देग प्रतिनिधीकडे अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बसकेची अध्यक्षता केली. 2025-26 वित्तीय वर्षाचे केंद्रीय अर्थसंकल्प फुडल्या वर्सा 1 फेब्रुवारीक सादर जावपाची शक्यताय आसा. अर्थमंत्री सीतारामन सेगीत 8वे खेप अर्थसंकल्प सादर करतली. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी 2025 भारताच्या अर्थिक दृष्टीकोनाबद्दल आशावादी मत व्यक्त केले. डिसेंबर 2024 अर्थिक स्थिरता अहवाल एफएसआरच्या प्रस्तावनेत मल्होत्रा हांणी म्हळां म्हारगाय उणी जावपाची अपेक्षा आसा, जाका लागून लोकांची क्रयशक्ती वाडटली आनी रिझर्व्ह बँकेक अर्थिक कार्यावळीक आधार दिवपाक मजत जातली. 2024-25 वित्तीय वर्षाच्या पहिल्या अर्थात जरी मंदी आयले आसूं येता तरी गिरायक आनी वेवसायीक आत्मविश्वास बळिश्ट उरला अशें तांणी सांगले. व्हड कंपनी घटमूट अर्थीक आदारान 2025 प्रवेश करता, पूण भू राजनितीक धोको, अर्थीक बाजारांत ती अस्थिरताय आनी उदयाक येवपी तंत्रगिन्याना विशीं तांणी शिटकावणी दिल्या. भारताचे अर्थीक क्षेत्रांचे बळगे एफएसआरान नोंद केला. राष्ट्रीय महिला आयोग एनसीडब्ल्यून म्हळा की तांणी चेन्नयच्या अन्ना विद्यापीठांतल्या लैंगिक अत्याचाराच्या घडणुकेची पुराय चौकशी केल्या. विद्यापीठांतल्या ह्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतले उपरांत बेगोबेग तथ्य सोदपी समिती चौकशे खातीर चेन्नय धाडली अशें आयोगान सांगले. भेटी वेळा समितीन घडणुकेचो खोलायेन आढावो आनी चालू आशिल्ल्या तपासाची खात्री करपा खातीर अनेक कृती केल्या. समितीन पिडितेची आनी तिच्या नातेवाईकांची भेट घेवन घटनेचो तपशील समजून घेतलो आनी आवश्यक मदत केली. याशिवाय तामिळनाडूच्या राज्यपालासयत समितीन घर सचीव, पुलीस महासंचालक आनी चेन्नयच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून प्रगतीचो नियाळ घेतलो आनी योग्य ती कारवाय केली. बुद्धीबळान ग्रँडमास्टर रमेश बाबू वैशाली फिडे वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशीप 2024 बायलांच्या नॉकआउट स्टेजान पात्र थारला. न्यूयॉर्कान चालू आशिल्ल्या सर्तीन वैशालीन 11 फेरये उपरांत 9.5 गुण मेळोवन गुण क्रमांकाचेर पयले सुवातेर पावले. बायलां आनी उक्त्या दोनूय विभागांत सर्तीची पयलो आटळो हुप्पी ते एकलेच भारतीय खेळगडे. करिशा यीप हाचे कडेन बरोबरी सादत ताणें ही कामगिरी केली. मजगती आयतारा 2रे खेप संवसारीक रॅपीड बुद्धीबळ चॅम्पियनशीप जिखपी ग्रँडमास्टर हंपी कोनेरू सर्तीन 9व्या सुवातेर पावले आनी फुडल्या पावण्या खातीर पात्रताय मेळूंक शकले ना. हाजे सयत ताचो सर्तींतलो प्रवास रोखडोच सोंपलो. आतां मेरेन 614 लाख हॅक्टर क्षेत्राचे रब्बी पिकांची पेरणी जाल्या अशें सरकारान सांगले. 319 लाख हॅक्टर वाठारांत गंव पेरला जाल्यार फाटल्या वर्सा 313 लाख हॅक्टर वाठारांत गंव पेरिल्लो अशें कृशी मंत्रालयान निवेदनान म्हळां. कृशी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान रबी पिकांच्या पेरपाच्या वाठाराची प्रगती संबंधी तपशील जाहीर केला. 136 लाख हॅक्टरा परस चड वाठारांत कडधान्याची लागवड जाल्या जाल्यार 48,55,000 हॅक्टर वाठारांत भरड धान्य पेरला. काल राती हॉकी इंडिया लिगान यूपी रुद्रान गतविजेत्या कलिंग लान्सर्साचेर 3-8 अशें जैत मेळयले. यूपी रुद्राचो रक्षक जेम्स मेझारेलो हाका सामनावीराचो पुरस्कार फावो जालो. आज रॉरकेलान दिल्ली एसजी पायपर्स आनी हैदराबाद उफान्स हांचे आड खेळ 8:15 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन काल राती स्पेस टॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मिशनाचे यशस्वी प्रक्षेपण केले. महाकुंभ मेला 2025 रेल्वे 3,000 स्पेशल रेल्वे चलयतली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान विवाद से विश्वास येवजणेची मुजत 31 डिसेंबर 2024 सावन 31 जानेवारी 2025 मेरेन वाडयल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.